चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज 23 सप्टेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट देश भर बाजारात मागणी स्थिर राहिला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3290 रुपये ते 3335 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेश M30 चा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये होता। गुजरात S30 साखरेचा व्यापार 3231 रुपये ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3251 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला। तामिळनाडूमध्ये S30 चा व्यापार 3390 रुपये ते 3450 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3450 ते 3500 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 373.70 डॉलर प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.99 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.466 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 5.4719 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 2935 रुपये प्रति बॅरल क्रूड, WTI 29.89 डॉलर होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 65.66 अंकांनी खाली येऊन 37,668.42 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एजन्सीजचा NSE निफ्टी 21.80 अंकांनी खाली येऊन 11,031.85 अंकावर बंद झाला।